आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान. 23 नोव्हेंबरला मतमोजणी. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 7 सदस्यांचा शपथविधी. राज्यातल्या आणखी 6 जातींना केंद्राच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करण्याची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस. शेतकऱ्यांना किमान आधारभूत दरापेक्षा कमी दरात भरड धान्य विक्री करावी लागू नये म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी. आणि नैऋत्य मोसमी पावसाची देशातून माघार. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणूक अधिसूचना येत्या 22 तारखेला जारी होईल. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होईल तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. राज्यात 288 पैकी 25 मतदारसंघ अनुसूचित जाती आणि 29 अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. राज्यात विधानसभेसाठी एकूण 1,186 मतदान केंद्र असतील. त्यापैकी 299 मतदान केंद्रांचं व्यवस्थापन दिव्यांग, 388 मतदान केंद्रांचं व्यवस्थापन महिला पाहतील. 530 आदर्श मतदान केंद्र उभारली जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सुमारे 900 ते 1,000 मतदार असतील. त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी, शौचालय, दिशादर्शक फलक, रॅम्प किंवा व्हीलचेअर, मदत केंद्र, पुरेसा प्रकाश आणि मंडप व्यवस्था ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. रांगांमध्ये थोड्या थोड्या अंतरावर बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही आयोगानं केल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यातल्या काही मतदारसंघांमध्ये 45% कमी मतदानाची नोंद होते या भागात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. झारखंड विधानसभेची तसंच 15 राज्यातल्या 2 लोकसभा आणि 48 विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात 81 मतदारसंघात मतदान होईल आणि महाराष्ट्रासोबत 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात तसंच राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडमधल्या केदारनाथ विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळापत्रकानुसार निवडणूक होईल. इतर ठिकाणी 13 नोव्हेंबरला मतदान होईल. राज्यात नजीकच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे कुठलाही हिंसाचार होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना पोलिसांना दिल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. निवडणूक काळात कुठलाही हिंसाचार होणार नाही, कुठलेही गैरप्रकार होणार नाहीत, पैशांची अवैध वाहतूक होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यासाठी 322 चेक नाके कार्यरत राहणार आहेत. पोलीस, परिवहन विभाग, जीएसटी, उत्पादन शुल्क आणि वनविभागाला सर्व परिस्थितीवर एकत्रितरित्या लक्ष ठेवण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भात निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर दिशानिर्देश विचारात घेऊ असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाचं पथक मुंबई दौऱ्यावर असताना रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसनं केली होती. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. शरद पवार यांनी ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह बाद करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र ही मागणी मंजूर केली नसल्याचं आयोगानं आज स्पष्ट केलं. त्याचवेळी शरद पवार यांच्या पक्षानं केलेल्या सूचनेनुसार त्यांच्या तुतारी फुंकणारा माणूस या निवडणूक चिन्हात सुधारणा केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात आजपर्यंत नोंदणी झालेल्या 9,63,00,000 मतदारांमध्ये 4,97,00,000 पुरुष आणि 4,66,00,000 महिला आहेत. 1,85,00,000 हे 20 ते 29 वयोगटातले मतदार आहेत. 20,93,000 मतदारांनी यंदा पहिल्यांदाच मतदार यादीत नाव नोंदवलं आहे. कातकरी, कोलम, मारिया गोंड या विशेषतः आदिवासी जमातींमधल्या सर्व 2,77,000 मतदारांची नोंद मतदार यादीत केल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी इच्छुक पात्र नागरिकांना येत्या 19 तारखेपर्यंत अर्ज भरता येतील. श्रोतेहो, विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणारा रणांगण विधानसभेचे हा कार्यक्रम गुरुवार 17 ऑक्टोबरपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागांच्या युट्यूबवरून हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 7 सदस्यांनी आज शपथ घेतली. त्यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबूसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांना शपथ दिली. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 5 जागा अजून रिक्त आहेत. दरम्यान या नियुक्त्यांना विरोध करणारी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवलेला असताना या नियुक्त्या केल्याचं या याचिकेत म्हटलं होतं. मात्र राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीला कोणत्याही प्रकारची हंगामी स्थगिती नव्हती किंवा सरकारनंही या नियुक्त्या करणार नाही अशी हमी दिली नव्हती, त्यामुळे आम्ही 12 पैकी 7 जणांच्या नियुक्त्या केल्याची माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणी अंतिम निर्णय देताना याबाबत आपलं मत देऊ असं उच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं राज्यातल्या आणखी 6 जाती केंद्राच्या इतर मागासवर्गीय सूचीत सामील करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. कुलवंतवाणी, कुणबीवाणी, कराडी, कानोडी किंवा कनाडी, नेवेवाणी, सलमानी तसंच निषाद, मल्ला, मल्लाह किंवा नाविक या 6 जातींचा समावेश केंद्राच्या सूचित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं आयोगाकडे पाठवला होता. त्यावर गेल्या वर्षी 17 ऑक्टोबरला तसंच यावर्षी 26 जूनला मुंबईत आयोगानं जनसुनावणी घेतली त्यात सर्व कागदपत्रं योग्य आढळल्यानं केंद्र सरकारला ही शिफारस केली असल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना किमान आधारभूत दरापेक्षा कमी दरात धान आणि भरड धान्य विक्री करावी लागू नये म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. आधारभूत दरापेक्षा कमी दरात कुणी खरेदी करत असेल तर हा कक्ष त्यावर नियंत्रण ठेवेल. त्यानुसार राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचे आणि किमान आधारभूत दरानं धान्य खरेदी करण्याचे आदेश जारी केले आहेत. यानुसार राज्यामध्ये केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहिल. नैऋत्य मोसमी पावसानं आज संपूर्ण देशातून माघार घेतली. त्याचवेळी अग्नेय द्वीपकल्पात ईशान्य मोसमी पाऊस सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिणेच्या मध्यभागात कमी दाबाचं लक्षणीय क्षेत्र तयार झालं आहे. देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष गाडीला आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे शेतकऱ्यांना केवळ प्रतिकिलो 4 रुपये या माफक दरात माल वाहतूक करता येईल असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सज्ज असून आघाडी 288 जागांवर लढणार आहे असं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत, निधीची तरतूद नसतानाही 2 महिन्यात युती सरकारनं जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला. ऐतिहासिक अर्थसंकल्प, लाडकी बहीण योजना, 3 मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी अशा योजना आणि निर्णयाद्वारे राज्य सरकारनं लोकोपयोगी कामं केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. विधानसभा निवडणूक कार्यक्रमाचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पवार यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे लोकांशी संवाद साधला. मुंबई मेट्रो 3 सेवेच्या T2 स्थानकापासून आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्यानं मुंबई मेट्रो प्राधिकरणानं विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 7 सदस्यांचा शपथविधी. राज्यातल्या आणखी 6 जातींना केंद्राच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करण्याची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस. शेतकऱ्यांना किमान आधारभूत दरापेक्षा कमी दरात भरड धान्य विक्री करावी लागू नये म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी आणि नैऋत्य मोसमी पावसाची देशातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.